गणना प्रकरण 25। इस्रायल लोक बाल पौराची उपासना करतात। इस्रायल लोक शिट्टीमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले। त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवांच्या यज्ञास बोलावू लागल्या। तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले। अशा प्रकारे इस्रायल लोक बाल पौराच्या भजनी लागले, म्हणून परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, लोकांच्या सर्व प्रमुखांना पकडून परमेश्वराकरिता त्यांना भर दिवसा फाशी दे, म्हणजे परमेश्वराचा इस्रायलांवर भडकलेला राग जाईल। तेव्हा मोशे इस्रायलांच्या न्यायाधीशांना म्हणाला, तुम्ही प्रत्येकाने आपापल्या ताब्यातले जे पुरुष बाल पौराच्या भजनी लागलेले आहेत त्यांचा वध करावा। त्यावेळेस पहा, मोशेसमोर व दर्शन मंडपाच्या दाराशी इस्रायलाची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्रायली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्या समक्ष आपल्या भाऊबंधांकडे आणली। ते पाहून अहरोन याजकाचा नातू एलाजाराचा मुलगा फिनहास ह्याने मंडळीतून उठून हाती बरची घेतली आणि तो त्या इस्रायल पुरुषाच्या पाठोपाठ डेऱ्याच्या आतील खोलीत शिरला आणि त्याने त्या उभयतास, म्हणजे त्या इस्रायल पुरुषाला आणि त्या बाईला, तिच्या पोटात बरचीने आरपार भुसकले। त्यामुळे इस्रायल लोकांमध्ये पसरलेली मरी थांबली, तरी मरीने 24,000 लोक मेले। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांपैकी अहरोन याजकाचा नातू एलाजाराचा मुलगा फिनहास ह्याने त्यांच्यामध्ये माझ्या ईर्षेने पेटून इस्रायल लोकांवरील माझा संताप दूर केला, म्हणून मी आपल्या ईर्षेने त्यांचा संहार केला नाही। म्हणून त्याला असे सांग की मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करीतो, त्याच्यासाठी व त्याच्या मागून त्याच्या संततीसाठी हा निरंतरच्या याजकपदाचा करार होय, कारण आपल्या देवाविषयी तो ईर्षावान होऊन त्याने इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित्त केले। मिद्यानी बाईबरोबर ठार मारण्यात आलेल्या इस्रायली पुरुषाचे नाव जिमरी होते। हा सालूचा मुलगा असून शिमोनी वंशातला आपल्या वडिलाच्या घराण्यातील सरदार होता। जिवे मारण्यात आलेल्या मिद्यानी बाईचे नाव कजबी होते। एका मिद्यानी घराण्याचा प्रमुख सूर ह्याची ती मुलगी होती। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मिद्यान्यांचा पिच्छा पुरवून त्यांच्यावर मारा कर, कारण पौराच्या बाबतीत व कजबीच्या बाबतीत त्यांनी तुम्हाला भुरळ घालून त्रस्त केले आहे। कजबी ही एका मिद्यानी सरदाराची मुलगी असून मिद्यान्यांची जातबहीण होती। पौरामुळे मरी उद्भवली, त्या दिवशी तिला जिवे मारिले।